नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. फोंडें मतदारसंघातले जायते प्रलंबीत उदरगत प्रकल्प नेटान पुराय करपाचो सरकार यत्न करता अशें मुखेलमंत्र्यांनी म्हणला. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी परिक्षा पे चर्चा हो एक प्रेरणादायक आनी अंतर्दृश्टी आशिल्लो संवाद अशें म्हणला. विद्यार्थ्यांनी आपले गिन्यान समाजाच्या आणि देशाच्या बऱ्या खातीर वापरचे असे डॉ अनिल काकोडकर हांणी एनआयटीच्या दीक्षांत सुवाळ्यात सांगले. तुमची मानसिकता हीच तुमची खरी सक्त, ताचेर विश्वास दवरात असे मत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हांणी उक्तायला. आता पुराय खबरो. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयज फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात सरकार तुमच्या दारी कार्यावळ चालीक लायली. ह्या वेळार वीज मंत्री सुदीन ढवळीकार, सहकार मंत्री सुभाष शिरोडकार, पियोळ मतदारसंघातले आमदार गोविंद गावडे, दक्षिण गोय जिल्हाधिकारी एग्मा क्लिंटस आणि हेर मानेस्त हजर आशिले. ह्या वेळार उलयतना मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगले की देशातले भाजपा सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला वेगवेगळ्यो कल्याणकारी येवजण्यो चालीक लायता. त्याचप्रमाण गोयातले भाजपा सरकार एक दूरदृष्टीकोन घेऊन वावुरता. फोंडे मतदारसंघातले जायते प्रलंबित उदरगत प्रकल्प नेटान पुराय करपाचो सरकार यत्न करता असे तांणी सांगले.
सरकार तुमच्या दारी हो कार्यक्रम, बट सामान्य मनीस एक एकदा मामलेदार ऑफिसा पासून डेप्युटी कलेक्टर जावं हेल्थ सर्विसीस, ह्यो सगळ्यो गरज्यो एक एकदा वता आसतना 100% तेज्यो सुटावळ्यो जातात अश्यो ना. 100% सुटावळ्यो न जाता एक एकदा पेंडींग उरता आनी त्यो मागीर तो फावटी मारच्यो पडटा म्हणून एक एकदा तश्योच साडून वता. बट जेंका जेंका ज्या ज्या अधिकाऱ्यांक मेळपाक जाय, ज्या ज्या डिपार्टमेंटल जेंचे जेंचे प्रॉब्लेम्स आसतले, तांच्या तेंच्यांनी त्या त्या काउंटराचेर वचून आपलो प्रॉब्लेम्स तांच्या कडेन मांडचो, तांच्या कडेन सुटावो करचो. जर तेंच्यांनी सुटावो जायना म्हणून सांगलो जाल्यार परतूय म्हाका सांगचो तेंका सुटपाचें सोल्युशन कितें. हांव नक्कीच तेंका एज अ मुख्यमंत्री ह्या नात्यान तें सोल्युशनूय दिवपाक शकता.
फोंडे तालुक्यातल्या 12 लावार्थ्यांक म्हजे घर येवजणेची मंजूर पत्रां तांणी ह्या वेळार भेटयली. ह्या वेळार उलयतना वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगले, सरकार तुमच्या दारात ही एक बरी संकल्पना जावन आसा आनी लोकांची वेगवेगळी प्रलंबीत समस्या आनी सरकाराच्या दरबारातले लोकांचे काम नेटान पुराय जातले. अंदू सरकारान फोंडे तालुक्यातल्यान सरकार तुमच्या दारात ही येवजण चालीक लायल्या आनी ते खातीर तांणी मुखेलमंत्र्यांचे उपकार मानले. ह्या वेळार सहकार मंत्री सुभाष शिरोडकार हांणी सांगले की
माननीय मुख्यमंत्र्यांनी एक नवीन पायंडो किंवा नवीन सिस्टम की सरकार तुमच्या दारी ह्या भावनेन आणि तळमळी म्हणजे लोकांची कामां उरची न्ही, पेंडींग उरची न्ही, अडचण किती असा ताचे निस्तारक जावचे आणि म्हणून हो मान जो असा पहिले अंतरूज म्हाला पहिले दिला असा. हा बशेकूच म्हणाले लोकांची हो बारीक मोठ्या लोकांचे जे किती अडचण असतात ते पैसे जावपास जाय. आम्ही एक गजा लक्षात घेऊन जाय की अंतरूज महाल की अंतरूज महाल जो असा पण न्ही तो 12 महालापैकी एक नंबराचे आसपास जाय विकासा संबंधी, उदरगती संबंधी, प्रगती संबंधी आणि त्या नजरेने सगळे लोकांचे सहकारी, निवडून आले सगळे लोकांचे सहकारी हे असूक जाय.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सकाळी परीक्षा पे चर्चा कार्यावळीत देशातल्या विद्यार्थ्यां वांगडा संवाद साधलो. मजगती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज फोंडेच्या सेंट मेरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यां वांगडा परीक्षा पे चर्चा कार्यावळीत वांटो घेतलो. हो एक प्रेरणादायक आणि अंतर्दृष्टी आशिल्लो संवाद असे ताणी म्हणला. प्रधानमंत्र्यांनी आपल्या संवादात विद्यार्थ्यांक परीक्षेक आत्मविश्वासान फुडो करात, नव्या तंत्रज्ञानाकडेन मेळवून घेवप, पाठ्यपुस्तका भायर मोलादीक जिणेचे धडे शिकप हाचेर मार्गदर्शन केले. तांच्या संवादातल्यान ताणमुक्त मानसिकताय, शिकपाची जिज्ञासा आणि जिणेविशी सकारात्मक नदर हांकां प्रोत्साहन मेळ्ळे. हो अर्थपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांक नव्यान उमेदीन अभ्यास करपाक प्रेरित करतलो आणि परीक्षा आणि जिणेतल्या आव्हानांक आशावाद आणि आत्मविश्वासान तोंड दिवपाक तयार करतलो असो विश्वास तांणी उक्तायलो. सध्याचे युग म्हळ्यार गिन्यानाचो काळ आणि फुडाराचे निर्णय गिन्यान आणि तंत्रज्ञानाच्या आधाराचेर घेवपाचे असतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आपल्या गिन्यानाचो उपेग समाजाचे आणि देशाच्या उदरगती खातीर करचो असो उलो भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे आदले अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर हांणी मारलो. आयज कुंकळीत एनआयटीच्या दीक्षांत सुवाळ्यात ते उलयताले.
वी मस्ट बी एबल टू शेप अवर यंगर कलीग्स टू एक्सेल बिटसाइज देअर बिकमिंग गुड ह्युमन बीइंग्स विथ क्रिटिकल थिंकिंग एबिलिटीज, स्ट्रॉंग बॉन्ड्स विथ अवर रूट्स, इम्बाइबिंग ह्युमेन व्हॅल्यूज थ्रू सस्टेन्ड प्रॅक्टिसेस इज इक्वली इफ नॉट मोर इम्पॉर्टंट. इन टुडेज वर्ल्ड वी मस्ट नर्चर अ माइंडसेट ऑफ क्रिएटिव्हिटी अँड कॉन्ट्रिब्युशन रादर दॅन जस्ट अ ट्रान्झॅक्शनल माइंडसेट.
ह्या वेळार ताणें गांवगिऱ्या आनी शारांमदलो साधन संपत्तीचो फरक उणो करपाची गरज उक्तायली. हे अंतर उणें करपाचे आसल्यार गांवगिऱ्या वाठारांतल्या विद्यार्थ्यांकूय शारांतल्या विद्यार्थ्यांक मेळपी सुविधा मेळपाची गरज आसा. तशें जालें जाल्यार देशाची अर्थवेवस्था बळिश्ट जातली. सगळ्यांक समान संद दिवन सगळ्यांचे समान उदरगतीकूय आदार जातलो अशें मत तांणी उक्तायलें. आयच्या दिक्षांत सुवाळ्यांत वट्ट 216 विद्यार्थ्यांक बीटॅक, एमटॅक आनी पीएचडी पदवी दिली. ते भायर 24 संशोधन विद्यार्थ्यांक पीएचडी पदवी दिली. एनआयटी गोंय संचालक ओआर जयस्वाल आनी एनआयटीचे पूर्ववर्ती विरेश वजरानी ह्या कार्यावळीक हाजीर आशिल्ले. जयस्वाल आनी वजरानी हांणी ह्या संदर्भात विद्यार्थ्यांक मार्गदर्शन केलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी.
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आता मुखावेलो खबरो. तुमची मानसिकता हीच तुमची खरी शक्त. ताका लागून आपणाक कितें करपाचें आसा तें निश्चीत केल्या उपरांत त्या दिकेन काम करात. तुमच्या मानसिकतायेचेर विस्वास दवरात अशें मत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हांणी उक्तायला. ते नॅशनल बूक ट्रस्ट ऑफ इंडिया वतीन आयोजीत गोंय पुस्तक महोत्सवात वॅन ड्रीम्स डिफाय ग्रॅव्हिटी ह्या विशयाचेर उलयताले.
ये आप सबको करना है. ऑल ऑफ यू हैव टू डू दिस. यू आर द पीपल हु आर गोइंग टू बी देयर एट दैट टाइम टू मेक इट हैपन. सो पहले यू हैव टू थिंक दैट इट इज योर रिस्पॉन्सिबिलिटी. यू हैव टू अज्यूम. एक बार अगर आपने यहाँ पे सोच लिया तो आप पहुंच जाएंगे. यू विल बी एबल टू डू इट. यू हैव टू थिंक हियर फर्स्ट. दैट इज व्हाट इज मोस्ट इम्पोर्टेंट. स्काई वॉज नेवर द लिमिट. नॉट फॉर मी, नॉट फॉर यू एंड नॉट फॉर भारत. जय हिंद एंड जय भारत.
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेचे पायलट आनी भारतीय मनीस अंतरिक्ष उड्डाण कार्यावळीचो एक भाग म्हूण एक्झ्युम 4 मोहिमेवरवीं अंतरिक्षांत वचपी ते पयले भारतीय अंतरिक्ष यात्री. अंतराळांत वचपाची उमळशीक तर आसलीच, मात अंतराळांत आपणाक जी मानसीक शांतताय मेळ्ळी ती अभूतपूर्व आसली अशें तांणी ह्या वेळार सांगलें. नॅशनल बूक ट्रस्टा वतीन पणजे कांपाल दयानंद बांदोडकर मैदानाचेर आयोजीत गोंय पुस्तक प्रदर्शन महोत्सवाक उपाट प्रतिसाद मेळटा. काल सुरू जाल्ल्या ह्या महोत्सवाक पुस्तक मोगी सयत विचारवंत, साहित्यीक, नाट्य सिनेमा मळावेले मानेस्त तशेंच शाळा आनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडल्यान उपाट प्रतिसाद मेळटा. 10 राज्यांतल्या प्रकाशकांची सुमार 200 दालनां ह्या प्रदर्शनांत आसात. हे प्रदर्शन 8 फेब्रुवारी मेरेन चलतले. जाणून घेवयात ह्या पुस्तक प्रदर्शना विशीं मत.
पुस्तक महोत्सव ऑर्गेनाइज हो रहा है. पुना में 3 साल से हो गया, नागपुर में 1 साल हो गया है और अभी गोवा का ये पहला साल है. मुझे बताते हुए बहुत आनंद हो रहा है कि गोवा में पिछले 3 दिन से जो स्कूल के बच्चे यहाँ पे आ रहे हैं वो किताबें खरीद रहे हैं, अच्छी अच्छी किताबें खरीद रहे हैं. आप जैसा देख रहे हो ये संभाजी महाराज का जीवन चरित्र है, राजा शंभु छत्रपति, ये कई लोगों ने खरीद किया हुआ है. और जो तरुण लोग है, यंग जनरेशन, जेन जी जिसको बोला जाता है, उनमें वाचन प्रेरणा, वाचन संस्कृति के लिए ये ऐसे महोत्सव का आयोजन बहुत अच्छा और आगे भी होने जाना चाहिए.
हवामान. पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेत चडात चड तापमान 35.4 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 22.5 अंश सेल्सियस नोंद जाला. तशेंच मुरगांवात चडात चड तापमान 33.6 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 21.4 अंश सेल्सियस नोंद जाला. फुडले कांय दीस राज्यांत हवामान सुकें आसतलें. खेळ. गोंय पुलीस करंड फुटबॉल सर्तींत गार्डियन एंजल स्पोर्ट्स क्लबान क्लब दे साळगांवकाराचेर पॅनल्टी शूटआवटात 5-8 अशें जैत जोडले. आतां परतून एक फावट काय मुखेल खबरो. फोंडे मतदारसंघातले जायते प्रलंबीत उदरगत प्रकल्प नेटान पुराय करपाचो सरकार यत्न करता अशें मुखेलमंत्र्यांनी म्हणला. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी परिक्षा पे चर्चा हो एक प्रेरणादायक आनी अंतर्दृष्टी आशिल्लो संवाद अशें म्हणला. विद्यार्थ्यांनी आपले गिन्यान समाज आनी देशाच्या बऱ्या खातीर वापरचे अशें डॉ अनिल काकोडकर हांणी एनआयटीच्या दिक्षांत सुवाळ्यात सांगलें. तुमची मानसिकता हीच तुमची खरी शक्त. तुमच्या मानसिकतायेचेर विस्वास दवरात अशें मत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हांणी उक्तायला. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 नमस्कार.